गणपती अमृता कुलकर्णी आणि सद्भक्त श्री अनिकेत लिमये या अभंगाचं गायन करतील.
अंतरी निरंतर तवर्चनातरमतो
हे पुनीत चरण वंदित पावन कृपेश स्मरतो
तव अर्चनातरमतो तव अर्चनातरमतो
सत्तावीस जून 1958 पारमार्थिक इतिहासातील एक परम पावन दिवस स्वामी माधवनाथ म्हणजेच पूर्वाश्रमीचे बाळासाहेब वाकडे यांनी अंतप्रेरणेने ज्ञानेश्वरी वाघयज्ञाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. मूळचाच पारमार्थिक पिंड असलेल्या बाळासाहेबांनी तरुणवयापासूनच अनेकविध साधना हाताळल्या. मात्र त्यांनी यापूर्वी कधी ज्ञानेश्वरी पाहिली नव्हती किंवा त्यावरील प्रवचने देखील ऐकली नव्हती. तरी देखील प्रथमच हाती आलेल्या सर्वसामान्यांना वाचायला देखील कठीण अशा ज्ञानेश्वरीतील अवघड ओव्यांचे अर्थ त्यातील प्रमेये बाळासाहेब श्रोत्यांना अतिशय रसाळ आणि सोप्या भाषेत उलगडून सांगत. अशा तऱ्हेने स्वांत सुखाय सुरू झालेल्या निरूपणाच्या पहिल्या श्रोत्या परमपूजनीय सरलाताईंसह येणाऱ्या श्रोत्यांचंच मिळून श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ तयार झालं. सामान्य बुद्धीला तर हे सारच अतर्क्य अनाकलनीय विलक्षण असंच आहे. या अंतप्रेरणेविषयी बोलताना स्वामीजी एकदा म्हणाले होते की मला वाटते गतजन्मी केव्हा तरी या जीवावर ज्ञानेश्वरीचे सुसंस्कार घडवले गेले असले पाहिजेत. म्हणूनच प्रत्यक्ष भगवंतांच्या अधिष्ठानावर उभं असलेलं हे ईश्वरी कार्य दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत आहे. या कार्यात आपल्या सद्गुरूंच्या असीम कृपेने आपण सहभागी आहोत हे आपलं परमभाग्य. या कार्याने परमार्थाला प्रतिष्ठा तर मिळवून दिलीच शिवाय या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. अनेक ठिकाणी मंदिरातून कथापुराणाद्वारा सांगितला जाणारा परमार्थ हा वक्त्यासाठी अर्थार्जन आणि वृद्ध श्रोत्यांसाठी संसाराच्या कटकटींपासून चार घटका दूर नेणारा असा सात्विक करमणुकीचा विषय होता. या सात्विकतेच्या पलीकडचा नरजन्माचे सार्थक करणारा शुद्ध स्पष्ट आणि नेमका परमार्थ या कार्याने संसारी जनांसाठी उघड केला. स्वामीजींनी स्वच्छता शांतता आणि पावित्र्याने भरलेल्या सुसज्ज अशा ध्यानमंदिरातून अद्वैत ग्रंथांवर प्रवचने करायला सुरुवात केली. पुण्यात चालणाऱ्या या प्रवचनातून अद्वैत ग्रंथात सांगितलेला परमार्थ हा केवळ श्रवणाचा विषय नसून आचरण्याचा आहे आणि तो आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे हा विचार श्रोत्यांच्या अंतःकरणात हळूहळू ठसायला लागला. स्वामीजींच्या प्रवचनाने अंतर्मुख झालेला श्रोता सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा घेऊनच परत दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनाला हजर होत असे. म्हणूनच स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न श्रोते आवडीने आनंदाने करू लागले. नवे ते त्यांच्याकडे आकृष्ट झाले. कारण दासबोधात वर्णन केल्याप्रमाणे चालणे सुंदर बोलणे सुंदर लिहिणे सुंदर वाचणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी असं स्वामीजींचं जीवन म्हणजे एक उघडा ग्रंथ होता. परंतु अद्वैत ग्रंथात सांगितलेला ध्यानमार्ग हा आजच्या धकाधकीच्या जीवनात अवघड असून त्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो असा एक गैरसमज श्रोत्यांच्या मनात होता. अशा हजारो सामान्य संसारी साधकांच्या उद्धारासाठी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी या नात्याने स्वामी माधवनाथांनी त्यांना सोहम ध्यानाची गोडी लावली. त्यासंबंधी मार्गदर्शन करून ध्यानाने आत्मदर्शनाचे ध्येय गाठता येते असा विश्वास दिला दिलासा दिला. एवढंच नाही तर ध्यानयोगाला प्रतिष्ठा मिळवून देऊन त्याला भक्तिप्रेमाचा ओलावा दिला. शेकडो प्रवचने सत्संग ध्यान अशा नानाविध साधनांनी चहूबाजूंनी रान पेटवून भक्तिप्रेमासहित परमार्थ साधकांच्या अंतःकरणात रुजवण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यात स्वामींची हा मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा हा गुरुसेवा भाव गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी घेतलेल्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. उत्तम प्रकारे प्रपंच करत असताना परमार्थही उत्तम प्रकारे करता येतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं. या पारमार्थिक चळवळीद्वारा स्वामीजींनी आपल्यासारख्या सामान्य संसारी जनांसाठी परमार्थ सुकर केला. आपल्यावर त्यांनी केलेला हा फार मोठा उपकार आहे. उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळी तावघेची त्यागावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी असे उत्कट जीवन जगून परमार्थ करणाऱ्या आणि करायला लावणाऱ्या स्वामीजींनी साधनाधिष्ठित परमार्थाची बीजे 5% सुशिक्षित विशेषत तरुण वर्गात रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्या तरुणांपैकी एक तरुण म्हणजे आपले स्वामी मकरंदनाथ. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या युवा केंद्राच्या माध्यमातूनच स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वामीजींनी सोपवलेल्या सांप्रदायिक आणि मंडळाच्या कार्याचा प्रसार व प्रचाराचे शिवधनुष्य स्वामी मकरंदनाथ लीलया फेलत आहेत. या कार्याशी निगडीत असलेल्या जुन्या आणि नवीन साधकांची ते सद्गुरु माऊली होऊन राहिले आहेत. प्रत्येक साधकाला श्रवणाधिष्ठित आणि साधनाधिष्ठित परमार्थ कसा करता येईल ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच भूगावची साधना शिबिरे युवा स्नेह यासारख्या कार्यक्रमाद्वारा जवळजवळ प्रत्येक साधकाला स्वामीजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा सत्संगतीचा थेट लाभ होतो. या क्षेत्रात अभावानंच दिसणारं हेच तर आपल्या कार्याचं वैशिष्ट्य आहे. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीत जणू शब्दबद्ध झालेलं आपल्या कार्याचं मूर्त स्वरूप आजच्या परिसंवादाच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलं जाणार आहे. स्वामी मकरंदनाथांच्या प्रेमामृताने बहरलेल्या ऑडिओ ब्रॉडकास्टिंग इंटरनेट सारख्या आधुनिकतेचा साज लिहिलेल्या या भव्यदिव्य कार्याकडे आधुनिक पिढीतील अनेक तरुण आकृष्ट झाले. त्यापैकीच एक साधिका म्हणजे सद्भक्त राधिका केळापुरे. राधिका ही मूळची नागपूरची असून इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. इन्फोसिस या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली राधिका केंद्राच्या युवा स्नेह सारख्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेते. ती आता गुरु तेथ ज्ञान या पहिल्या चरणावर तिचं चिंतन प्रकट करेल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात 18 अध्यायातील ज्ञानोबांची ओवी परिसंवाद सेवेला मिळाली आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 18 अध्याय म्हणजे कळसाध्याय. या अध्यायाचा शेवट अर्थात गीतेचा समारोप हा व्यासशिष्य संजयाच्या ज्या श्लोकाने झाला त्या श्लोकावरील निरूपणात माऊलींनी ही ओवी लिहिली. काय होते संजयाच्या समारोपाचे उद्गार? यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय म्हणतो जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून हा प्रसंग अनुभवण्याचा प्रयत्न करू. ज्या अर्जुनाच्या मोहाने गीतेची सुरुवात झाली आणि उपदेशरूप भगवंतांनी हे अध्याय सांगितले त्या संवादाचा शेवट अर्जुनाच्या मोहनाशाच्या कबुलीनं झाला. श्री व्यासकृपेने दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयाने ही गीता ऐकून पाहून धृतराष्ट्रापर्यंत फक्त पोहोचवलीच नाही तर तो या गीतामृताने अक्षरशः अंतर्बाह्य बदललं आहे, रोमांचित झाला आहे. महाभारताच्या भीष्म पर्वात आलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांचं विश्लेषण केलं तर असं दिसतं की 17 अध्यायापर्यंतच्या सर्व श्लोकांमध्ये संजयाची भूमिका आहे का मध्यस्थाची ट्रान्सलेटरची अशी होती. आपला राजाच्या सेवकाच्या भूमिकेतून तो बाहेर आलेला दिसत नाही. मात्र 18 अध्यायाची अनुभूती त्याला एका वेगळ्याच पातळीवरून घेऊन गेलेली दिसते. भगवद्गीतेतील सर्वच अध्यायांपैकी विश्वरूप दर्शनानं त्याला मोहिनी घातली आहे. समारोपात त्याला प्रकर्षानं भगवंताचं ते विराट अद्भुत त्रैलोक्याला व्यापून उरलेलं रूप दिसतंय. त्याची अनुभूती तो परत घेतोय. आणि ज्या सद्गुरूंमुळे श्री व्यासांमुळे त्याला हे दर्शन झालं त्यांचं स्मरण देखील त्याला आहे. माऊलींनी या प्रसंगाचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की संजयाला असं रोमांचित झालेलं पाहून अंतर्बाह्य अंधळ्या असलेल्या धृतराष्ट्राने त्याला म्हटलं, तू अवेळी हे काय बोलतो आहेस? या कुरुक्षेत्रात विजय कोणाचा होईल? याविषयी तुझं भाकीत काय? या प्रश्नावरचं उत्तर म्हणजे हा श्लोक. हे उत्तर देताना संजय अतिशय परखडपणे स्पष्टपणे आपलं मत राजासमोर मांडताना दिसतो. आपली सेवकाची भूमिका बाजूला ठेवून राजाला अपेक्षित किंवा प्रिय असं उत्तर न देता अंतरप्रेरणेतून आलेला हा उद्गार. माऊली या उद्गाराचं वर्णन पूर्णोद्गार असं करतात. तया साता शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषींचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. हा पूर्णोद्गार लौकिक आणि पारमार्थिक या दोन्हींच्या अंतिम ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अनुरेखित करतो. त्या म्हणजे कर्तव्यनिष्ठता, अनन्य शरणागती आणि सर्वच बाबतीत अधिष्ठान रूप असं भगवंताचं स्वरूप. जसं एखादा सिद्धांत किंवा प्रमेय मांडताना आपण जर तरचा दाखला देतो मांडतो, तसं माऊली इथे विश्लेषण करतात. माऊली म्हणतात, गुरु तेथ ज्ञान. अर्थात इथे प्रधान विषय आत्मज्ञानाबद्दल सुरू आहे. आत्मज्ञानाव्यतिरिक्त लौकिकातील असंख्य विषय विज्ञानाच्या शाखा बघितल्या तर असं दिसतं की त्या सर्वच बाबतीत त्या त्या ज्ञानाचं स्वरूप एखाद्या टँजिबल आउटकम मधून म्हणजे दृश्य, स्पर्श, प्रयोग, सिद्धांत यातून मांडून सिद्ध करता येतं. वैज्ञानिक आणि तज्ज्ञ तसं मांडताना आपल्याला दिसतात देखील. पण आत्मज्ञानाचं काय, ते कसं ओळखावं? जिथं श्रुती आत्म्याचं वर्णन न इति असं करते त्याबद्दल आपण खरोखरीच काही बोलू शकू? इथेच खरं तर संतांचे शब्द एखाद्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला दिशादर्शक असे ठरतात. गुरु तेथ ज्ञान. माऊली सुद्धा आपल्याला संजयाच्या त्या अनन्य शरण भूमिकेकडे नेऊ बघत आहे. आत्मज्ञान प्राप्तीची आस लागणं किंवा आत्मज्ञानी संतांची भेट होणं याला भगवद्गीता एखाद्या आश्चर्यकारक घटनेप्रमाणे संबोधते. आपल्या सर्वांचं मत भाग्य आहे की असे सद्गुरू परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आपल्याला लाभले. त्यांचं जीवनकार्य आपल्यासमोर आहे. मोठ्या कृपेनं त्यांनी आपल्याला त्यांच्या परिवारात सामावलं आहे. समर्थ रामदास सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. समर्थ म्हणतात, सद्गुरूंचं प्रधान लक्षण म्हणजे त्यांच्या ठिकाणी विशुद्ध ज्ञान वास्तव्यास आलं असतं, किंबहुना ते ज्ञानरूपच असतात. सद्गुरूंचा कायमस्वरूपी आत्मबोध, जोडीला दया, क्षमा, शांती, सर्व भूतमात्रांबद्दल अपरंपार कारुण्यभाव या सर्व गोष्टी आपल्यासारख्या सामान्य जनांना स्पर्श करून जातात. त्यातूनच त्यांच्यातील ज्ञानाचे छोटे छोटे अमृतकण आपल्यापर्यंत पोहोचतात आणि या शांतीच्या मार्गावर आपलं जीवन चालावं अशी आंतरिक इच्छा आपल्याला होते. किंवा आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकाराची, अशाश्वत जीवनातील वृथा विश्वासाची जाणीव आपल्याला सद्गुरूंमुळे होते. माऊली सद्गुरूंबद्दल संतांबद्दल म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंभ. माझा असा विश्वास आहे की आपण सर्वांनीच या ओवीचा अनुभव घेतला आहे. संजयासारखंच छातीठोकपणे असं सांगावं असं वाटतं की ज्ञानाचं दर्शन मी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपानं घेतलं आहे. ध्यान विसर्जित केल्यावर ते जेव्हा सर्व साधक वर्गाकडे बघतात, त्यांच्या भावमुद्रेतून, त्यांच्या डोळ्यातून पाझळणाऱ्या अद्भुत करुणामय दृष्टीतून ते ज्ञान मला प्रतीत झालं आहे. ते जेव्हा नमस्कार स्वीकारतात, जेव्हा त्यांचा पावन हस्त साधकाच्या पाठीवरून फिरतो, तो एक अतिशय रम्य सोहळाच असतो असं मला वाटतं. मी तरी असा स्पर्श इतर कुठेही अनुभवला नाही. त्यांच्याजवळील ज्ञान, शांती अतिशय उदार असते ते सर्वांना देत आहेत असं वाटतं. सद्गुरूंचं वैशिष्ट्य ते हेच की त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञानामृत सर्व साधक मुमुक्ष वर्गास प्राप्त व्हावं अशी आंतरिक तळमळ त्यांना असते. म्हणून अनेकविध ग्रंथसंपदा, प्रवचने या आणि अशा अनेकविध मार्गांनी आपल्याला ते या ज्ञानमार्गावर रुजू करण्यासाठी अविरत कष्ट घेत आहेत. संतांच्या सद्गुरूंच्या कार्याविषयी समर्थ म्हणतात, फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. अध्यात्मासारखा अतिशय सूक्ष्म विषय आपल्या ओघवत्या वाणीने स्वामीजी आपल्यापर्यंत पोहोचवतात. अर्थात हा विषय आपल्या श्रवणापर्यंत मर्यादित राहावा हे त्यांना अपेक्षित नाही. त्यांच्या उत्तुंग जीवनातून त्यांनी एक आदर्श वस्तुपाठच आपल्या समोर ठेवला आहे. या जीवनात अंतिम ध्येयप्राप्ती ज्ञानप्राप्ती असलं तरी त्यासाठी विवेक वैराग्याचं अनुसरण उत्तम कर्माचरण साधना भगवत भक्ती त्यांना अपेक्षित आहे. ज्ञानाला जर सूर्याची उपमा दिली तर पूजनीय स्वामीजींच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडलेले दिसतात ज्यांना आपण ज्ञानकिरणे संबोधू शकू. चांगल्या वाईट सर्वच प्रसंगांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका श्रेयस प्रेयसाबद्दलचा विवेक आणि कायम सद्गुरूंबद्दल अनन्य शरणागतीचा भाव हे सर्वच अलौकिक भारावून टाकणारं वाटतं. मोठ्या स्वामीजींच्या जीवनातील प्रसंग आपल्याला माहीत आहे. त्यांनी दुकान विकल्यावर शेवटच्या दिवशी विक्रीत केलेला सर्व मालाची किंमत नवीन मालकास सुपूर्द केली. निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती हा प्रसंग हेच निर्देशित करतो की आत्मस्थिती किंवा आत्मज्ञान प्राप्त झालेली स्वामीजींची स्थिती ही केवळ एक गूढ गंभीर घटना नसून त्याचा परिपाक प्रत्येक कर्मात सर्व प्रसंगात विरक्त अशा मनाच्या स्थितीत होणं आणि ते कृतीतून दिसणं त्यांना अपेक्षित आहे. थोडक्यात व्यवहार आणि साधना यात कुठेही तफावत नसणे ही संतांची स्थिती असते आणि ती दरी तफावत आपल्या जीवनात मात्र ठळकपणे जाणवते. ती कमी करण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि शरणागतता हवी असं वाटतं. आपल्या संप्रदायाचा हा ज्ञानमार्ग अतिशय क्रिस्टल क्लिअर आहे. त्यात कुठेही गूढतेला चमत्काराला स्थान नाही. हा मार्ग सर्वसमावेशक आणि सुलभ व्हावा अशी पूजनीय स्वामीजींची भूमिका आहे. सर्वसाधारणपणे असं दिसतं की एखाद्या क्षेत्रात उच्च पदावर पोचलेल्या व्यक्तीचं जीवन हे अतिशय वलयांकित सामान्य जनांपासून लांब असं असतं. आपल्या सद्गुरूंची ती व्यापकता ती इतकी मोठी की इथे येणाऱ्या सर्व स्त्री पुरुष सर्व वयोगटातील साधकांना ते आपलेसे वाटतात. त्यांच्या हृदयात उगवलेल्या ज्ञानात दीपाची प्रभा अव्याहतपणे सहजपणे सर्वत्र पसरते. माऊली म्हणतात तसं नातरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणो आला का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके. त्यांच्या असण्याने सद्गुरू शांती सुखाची प्रचिती देतात. गुरु तेथ ज्ञान याची प्रचिती मला कशी आली याचा एक छोटासा अनुभव सांगावा असा वाटतो. एकदा एका युवास्नेह कार्यक्रमाची रूपरेषा स्वामीजींसमोर मांडण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा योग मला आला. अशा प्रकारे त्यांना घरी जाऊन भेटण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मनात कुतूहल आनंद असे काहीसे संमिश्र भाव होते. त्यांच्या घरी गेल्यावर अतिशय प्रेमानं त्यांनी बसायला सांगितलं. आमचं बोलणं ऐकून त्यावर त्यांचं मत मांडून थोडे बदल सुचवले. हे सर्व बोलणं ही भेट साधारण 10 मिनिटात आटोपलं होतं. ते 10 मिनिट म्हणजे एका वेगळ्याच डायमेन्शनमध्ये घेतलेला अनुभव होता असं मला वाटतं. त्या 10 मिनिटांच्या भेटीने माझं मन अतिशय तरल आनंदी झालं. दिवसभराचे माझे रोजचे व्यवहार एक वेगळाच आनंद देऊन गेले. दिवसा सहसा जाणारं नैराश्य भीती उद्वेग याचा मला अजिबात स्पर्श त्या दिवसात झाला नाही. सद्गुरूंच्या ज्ञानाची शांतीची प्रचिती माझ्यासाठी या अनुभवातून आली. आपल्या केंद्रात उच्च शिक्षित उच्च पदस्थ सर्व क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी येतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या सर्व व्यक्तींना एकत्र घेऊन अतिशय शिस्तबद्ध नियोजनपूर्व कार्यक्रम वर्षभर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतात. या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट ते हेच की या पावन मार्गावर कृतज्ञतापूर्वक चालताना आपली पात्रता वाढावी. तसं झालं तर सद्गुरूंच्या सहवासाने जसं आपण प्रफुल्लित होतो तसं आपल्यामुळे देखील काही बाही आनंद स्वामीजींना होवो असं वाटतं. गुरु तेथ ज्ञान या चरणाचा समारोप करताना असं म्हणावंसं वाटतं की सद्गुरू आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जरी ज्ञान मुक्ती मोक्ष ही अतिशय दुर्लभ आणि दूरची ध्येय असली तरी सद्गुरू आपल्याला महदभाग्याने लाभले आहे. त्यांच्या या ज्ञानगंगेचे तुषारकण लाभलेले पांथिक आपण सर्वच जण आहोत. याच मार्गावर अविरतपणे प्रेमाने अनन्य शरणगत भावाने आपल्या सर्वांचं मार्गक्रमण होवो आणि तसे आशीर्वचन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामीजींकडे आपण आज मागूयात. हरिओम तत्सत. एक छोटीशी सूचना आहे, कृपया सर्वांनी आपले मोबाईल संच सायलेंट मोडवर किंवा बंद ठेवावेत. आत्ताच आपण सद्भक्त राधिकाचं अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असं चिंतन ऐकलं. ती म्हणते तसं आपल्या महद्भाग्याने आपण स्वामी मकरंदनाथांच्या श्री गुरुमुखातून वाहणाऱ्या ज्ञानगंगेत अवगाहन करण्याचा नित्य अनुभव घेत असतो. स्वामी मकरंदनाथ जेव्हा त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेतून ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात तेव्हा आपल्यासाठी हा ग्रंथ काय आहे, त्यात सांगितलेली नवविधा भक्ती, स्थितप्रज्ञ लक्षणे, दैवी गुणसंपदा यांचा अभ्यास आपण आपल्या जीवनात कसा उतरवायला हवा हे स्वानुभवाने सांगतात. निखळ आत्मज्ञानाचाच उपदेश करतात. यानंतर ज्ञानी आत्मदर्शन या पुढच्या चरणावर सद्भक्त परीक्षित गोडबोले त्याचं चिंतन प्रकट करेल. परीक्षित हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून सीडॅकमध्ये कार्यरत आहे. नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असणारा परीक्षित आपल्या केंद्राच्या ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम विभागात अतिशय उत्साहाने काम करत असतो. तो काय सांगतो ते आपण ऐकूयात.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. आत्ताच आपण सद्भक्त राधिकाकडून गुरु तेथ ज्ञान यावरचं नेमकं असं चिंतन ऐकलं. तिच्या चिंतनातून मूळ गीतेतल्या श्लोकाच्या अनुषंगाने असलेली पार्श्वभूमी आणि संजयांचा पूर्ण उद्गार हे पाहत असतानाच आपल्याला या ठिकाणी गुरु म्हणजे विशेषत्वाने सद्गुरू आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे समजलं. गुरु तेथ ज्ञान ही जशी एक परिपूर्णता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली तशी आणखी एक परिपूर्णता त्यांनी पहिल्या चरणाच्या शेवटी सांगितली. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. जसं गुरु तिथे ज्ञान आहे तसं जिथे शुद्ध ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उठूनी दोन्ही आरसे वोडविलिया सरीसे कोण कोणा पाहतसे कल्पावे पा. दोन स्वच्छ आरसे जर एकमेकांसमोर ठेवले तर कोण कोणाला पाहतो म्हणून आपण म्हणावं. तशीच काहीशी स्थिती ज्ञान आणि आत्मदर्शन या बाबतीत घडेल असं वाटतं, कारण अर्थाच्या दृष्टीने हे दोन्ही शब्द एकरूपताच दर्शवतात. केवळ ज्ञानी आत्मदर्शन या दोन शब्दांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी परमार्थाची संपूर्ण बैठक मांडली आहे असं वाटतं. चिंतन करताना आणि सद्ग्रंथांचं वाचन करताना दोन ठळक मुद्दे लक्षात आले. पहिला हा की आपली ज्ञानाविषयीची संकल्पना आणि संतांना अपेक्षित संकल्पना यातला फरक, आणि दुसरा हा की ज्ञानी आत्मदर्शन यात अपेक्षित असलेला किंबहुना अध्यारूढ असलेला एक प्रवास. एरवी ज्ञान प्राप्त होणं म्हणजे एखादी कन्सेप्ट समजणं, एखादं मशीन कसं चालतं हे समजणं किंवा ते बनवायचं कसं, या आणि इतर क्षेत्रातल्या अनेकविध गोष्टींच्या माहितीलाच आपण ज्ञान म्हणतो. पण ज्ञानी आत्मदर्शन यात ज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचं आपल्याला झालेलं दर्शन किंवा अनुभूती हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. समर्थांनी देखील ज्ञानाच्या याच व्याख्येची पुनरावृत्ती करण्याबरोबरीने कोणत्या ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हणता येणार नाही हे विस्तृतपणे पाचव्या दशकात सांगितलं आहे. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना सरितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. समर्थांनी सांगितलेल्या गोष्टी जरी ज्ञानात मोडत नसल्या तरी आपल्या दृष्टीने आपापल्या बुद्धीच्या कुवतीच्या आवाक्यातल्या त्या नक्कीच आहेत. याही पुढे जाऊन समर्थांनी काहीशा अगम्य आश्चर्यकारक अशा वाटणाऱ्या ज्ञानाचा उल्लेख देखील केला आहे. जाणावे दुसऱ्याचे जीवींचे, एखाद्याच्या मनातलं अचूकपणे ओळखणं हे आपल्याला बुद्धीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते. पण समर्थ आपल्याला सावध करतात, जाणावे दुसऱ्याचे जीवींचे हे ज्ञान वाटेसाचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. ऐसी जाणे अंतरस्थिती तयासी परमत ज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्षप्राप्ती ते ज्ञान नव्हे. गणितज्ञ ज्याला नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन म्हणतात तसं ज्ञानाची व्याख्या करताना एखाद्याच्या मनातलं ओळखणं ही नेसेसरी पण नाही आणि सफिशियंट कंडिशन पण नाही. मग आपल्याला हे शुद्ध आत्मज्ञान कसं प्राप्त होणार. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं जे आपण सद्गुरूंचं वर्णन करतो त्यांच्या कृपेने हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. सद्गुरु आपण कसे ओळखायचे? जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी. जे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून आपलं अज्ञान दूर करतात आणि आपल्याला परमात्म्याशी एकरूप करतात असे सद्गुरू. या ज्ञानस्वरूप सद्गुरूंची अंतरस्थिती काय असेल यावर चिंतन करताना 11वी 12वीत इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करताना शिकलेली एक कन्सेप्ट मला आठवली. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दृश्य पदार्थ हा अणुरेणूंनी बनलेला असतो आणि प्रत्येक अणूच्या आत न्यूक्लियस आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. जेव्हा या अणूला बाहेरून ऊर्जा दिली जाते तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स काही काळ मुक्त होतात आणि पुन्हा आपल्या मूळ जागी येताना ते किरणोत्सर्जन करतात आणि त्यातून प्रकाश निर्माण होतो. विचार करताना वाटलं की आपणही या इलेक्ट्रॉन्सप्रमाणे या संसाराभोवती आसक्तीने फिरत राहतो. सद्गुरूंच्या सानिध्यात जेव्हा आपण त्याला साधनारूपी ऊर्जा देतो तेव्हा तो जीव या आसक्तीतून काही काळ का होईना मुक्त होतो आणि जेव्हा तो पुन्हा संसारात येतो तेव्हा मुक्तीतून मिळालेला प्रकाश तो आनंद इतरांनाही मिळतो. सद्गुरूंच्या सहवासात या प्रकाशाचा प्रत्यंतर आपल्याला नेहमीच येतो. खरं तर सद्गुरू हे मुक्तच असतात. केवळ जगाच्या कल्याणासाठी ते संसारात राहून लीलाचरित्र करत आपल्यालाही ही ऊर्जा पुरवत असतात. त्यांच्यापाशी असलेल्या या ऊर्जेचं प्रकटीकरण आपल्याला विविध अंगांनी अनुभवायला मिळतं, कधी प्रवचनातून तर कधी त्यांच्या एखाद्या कृतीतून. पण ज्याला आपण प्राईम असं म्हणू शकतो असं प्रकटीकरण म्हणजे त्यांच्याकडून मिळणारं निस्सीम निरपेक्ष प्रेम. त्यांच्या ये जा या दोन प्रेमळ शब्दांनी आपणही या संसारातून मुक्त होण्यासाठी मुमुक्षू साधक अशा अवस्थांमधून प्रवास करू लागलो. सद्गुरू ही एकमेव व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की ज्यांनी आपल्याला यथार्थ ज्ञान कशाला म्हणतात हे सांगितलं. 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या देहाला जाणणारा त्यापासून वेगळा जो या देहातच वस्ती करून आहे त्याचा शोध घेणं याला ज्ञानेश्वर महाराज यथार्थ ज्ञान असं म्हणतात. हा शोध नेमका कसा घ्यायचा का घ्यायचा याची पहिली पायरी आपण सद्गुरूंकडे आल्यावरच ओलांडलेली असते. आपण आतापर्यंत घेत असलेल्या शिक्षण पद्धतीच्या संस्कारांमुळे सद्गुरूंना अपेक्षित ज्ञानप्राप्ती आपल्या बाबतीत पुढे टप्प्याटप्प्याने घडते हे जाणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे ते क्रमेची करुणी तेणे पाविजे पई. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्यपणाने राहणं अशी जी ब्रह्मस्थिती आहे ती साधकाला क्रमाक्रमानेच मिळते. अर्थात काही अपवाद वगळता की जेव्हा एखादी व्यक्ती प्रथमच सद्गुरूंकडे जावी आणि प्रथम भेटीतच त्यांना तो अनुभव यावा. काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी ओठी कवणी एकुजो. सद्गुरूंच्या महावाक्याच्या उपदेशानी एखादा आत्मस्वरूप होऊनच उठतो. आपल्याला कदाचित असा अनुभव नसला तरी स्वामीजींकडे आल्यावर ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंदी ते ज्ञानम ज्ञानीनहा तत्वदर्शिनहा असा एक गोड प्रवास घडायला सुरुवात होते. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा करून ज्ञानप्राप्तीसाठी जेव्हा आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते अत्यंत कृपाळूपणे आपल्याला आत्म्याचा बोध करून देतात. स्वामीजींकडे आल्यावर त्यांच्या चरणांवर जेव्हा आपण मस्तक ठेवलं तेव्हा आपण त्यांना प्रथम शरण गेलो. त्यानंतर श्रवण ध्यान यांच्या जोडीनी सद्ग्रंथांचं वाचन चिंतन अशा प्रकारे आपला प्रवास चालू झाला. स्वामीजींनी केलेल्या ज्ञानेश्वरी दासबोध अशा अद्वैत ग्रंथांच्या निरूपणातून आपल्यालाही हे ज्ञान मिळू शकतं असा विश्वास निश्चित निर्माण झाला. गीतादर्शन ग्रंथामध्ये स्वामी मकरंदनाथांनी एक अतिशय सुंदर असा परिपूर्ण जीवनाचा आलेख दिलेला आहे. या आलेखात मुख्यतः 5 टप्प्यांमध्ये उन्नत असं जीवन घडवण्याचा गुरुमंत्रच त्यांनी सर्वांसाठी सांगितला आहे. या आलेखातले 5 टप्पे आहेत, उत्तम जीवन, युक्त, युक्ततर, युक्ततम आत्मज्ञानी आणि आत्मज्ञानी सहृदय सेवामूर्ती. असा ज्ञानी आत्मदर्शन यात ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित असावा असा प्रवास त्यांनी आखून दिला आहे. स्वामीजींनी आखून दिलेल्या या उन्नत जीवन प्रवासाची सुरुवात शुद्ध भावानी कर्तव्य कर्माचं आचरण यापासून होते. या टप्प्यानंतरच्या सर्व जीवनात स्वामीजींनी ज्ञानविचार हा विशेष अभ्यास कर्माचरणाबरोबर जोडला आहे. कोणता ज्ञानविचार त्यांना अपेक्षित असेल? मला असं वाटलं की त्यांनी केलेला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश हाच तो ज्ञानविचार असेल. ज्ञानी आत्मदर्शन यात जो एक प्रवास साधकाला करावा लागतो, त्या प्रवासात साधनेच्या वेळे व्यतिरिक्त हा ज्ञानविचार अत्यंत आवश्यक असा अभ्यास आहे. ध्यानामध्ये अमन उन्मन अशी उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी ध्यानाव्यतिरिक्त जीवनात परमार्थाला पूरक अशा विचारांची, विवेकाची आणि प्रयोगाची जोड निश्चित द्यावी लागते. कारण आपला बहुतांश वेळ हा व्यवहारात जातो आणि आपण सतत कर्म करण्यात कार्यरत असतो. त्यातून मिळणाऱ्या फळाकडे आपलं लक्ष असतं आणि मी करता अशा भूमिकेवर आपण असतो. ही कर्तेपणाची भावना म्हणजेच अहंकार हाच मुळात पारमार्थिक ज्ञानप्राप्तीचा मुख्य अडसर आहे. मग प्रश्न असा आहे की याला संतांना अपेक्षित ज्ञानाची जोड कशी द्यायची? आता मी माझं चिंतन व्यक्त करण्याचं कर्म करतो आहे हे म्हणणं स्वाभाविक आहे. तुम्ही ते ऐकण्याचं कर्म करत आहात. मी जे बोलतोय ते जर परिणामकारक होत नसेल तर काही जण अन्य विचारांच्या चिंतनाचं कर्म देखील करू शकतात. या स्वाभाविक फळाच्या अपेक्षेऐवजी आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा प्रथम स्वामीजींना शरण जाण्याचा प्रयत्न करावा. जे काही शब्द चिंतन म्हणून लिहिले जात आहेत ते त्यांच्या कृपेने आपोआप लिहिले जातील, आपण त्याचा करता नाही. आणि जर काही कमी जास्त बोललं गेलं तर ते आपलं अज्ञान आहे अशा भावाने राहण्याचा अभ्यास केला तर आपला देहभाव कर्तेपणा कमी होण्यास मदत होते. आणि पुढे याच अभ्यासाचं एक्सटेन्शन सर्वच कर्म करताना ईश्वर अर्पण भावानी करण्यामध्ये घडण्यास सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वकर्माच्या चोखोवळी मज पूजा करूनी भली, तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. स्वकर्माचं आचरण जो परमात्म्याची पूजा समजून करतो त्याला प्रसाद म्हणून भगवंत ज्ञाननिष्ठा प्रदान करतात. आणि या बरोबरीनेच स्वामीजींनी योजलेल्या मध्यवर्ती संकल्पाचा अभ्यास आपल्या पारमार्थिक जीवनाचा पाया ठरतात. साक्षित्व, शरणागती, प्रेमभाव, स्मरण, अंतर्मुखता यावर घडणारा रोजचा अभ्यास ध्यानातली प्रगती वाढवण्यात आणि त्याची परिणती आत्मदर्शन प्राप्त होण्यात होत असतो. अशा प्रकारे मुख्य साधना, अनुषंगिक साधना, साधनेतर काळात ज्ञानविचार जागृत ठेवून मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास अशा सर्व प्रकारे सद्गुरु सेवेनी आपला ज्ञानी आत्मदर्शन हा प्रवास चिरंतन टिकणाऱ्या शांती समाधानापर्यंत आपल्याला पोचवतो. किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेणे न पविजता लाभू कवणू असे. भगवंत म्हणतात की मी जो आत्मा आहे त्याची, त्या माझी प्रसन्नता त्याला प्राप्त होते. सद्गुरु कृपेनी ही प्रसन्नता आपल्यालाही याच जन्मात प्राप्त होवो अशी स्वामीजींच्या चरणी नम्र प्रार्थना. हरिओम तत्सत.
सद्भक्त परीक्षितचं अगदी मुद्देसूद विचार मंथन आपल्याला खूप काही सांगून गेलं. स्वामी मकरंदनाथ प्रत्येक सत्संग आणि प्रवचनातून थेट आत्मदर्शनाकडेच निर्देश करतात. त्याच्या अलीकडचं असं काहीच सांगत नाहीत याचा आपण नेहमी प्रत्यय घेत असतो. एकदा एका सत्संगात स्वामी मकरंदनाथ म्हणाले की जीवनात येणारी आर्थिक संकट, दुर्धर आजारपण, मृत्यू ही संकट जरूर आहेत, पण तुम्ही एक लक्षात घ्या की या संकटांपेक्षा आपण जीवदशेला आलो आहोत हेच मुळात आपल्यावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. ते संकट कशाने दूर होईल याचा मुख्यत्वे आपण विचार करायला हवा. स्वामीजींसारख्या, स्वामी मकरंदनाथांसारख्या ज्ञानी महापुरुषांच्या सत्संगतीने काय होतं ते ज्ञानोबा पुढच्या चरणात सांगतात. दर्शनी समाधान आथी जैसे या चरणावर सद्भक्त विनय क्षीरसागर त्याचं चिंतन प्रकट करणार आहे. तो थर्मॅक्स या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. अतिशय नम्र शांत स्वभावाचा विनय आपल्या केंद्राच्या अनेक कार्यक्रमात, भुगावच्या शिबिरात हिरिरीने सहभाग घेतो. तो आता त्याचं चिंतन प्रकट करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ही ओवी आहे. आजच्या या वर्धापन दिनाच्या मंगल प्रसंगी या परिसंवादाच्या माध्यमातून या ओवीचा थोडक्यात अर्थ उलगडण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. धृतराष्ट्रांनी संजयाला या युद्धामध्ये विजय कोणाचा होणार असं विचारल्यानंतर संजयानी जो निसंदिग्ध असा निर्वाळा दिला तो भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. संजय म्हणतो, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयः भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर् मम. जिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ज्या ठिकाणी वीर धनुर्धारी अर्जुन आहे, विजय हा तिथेच होणार. आणि यात हाच विषय अधिक स्पष्ट करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणांच्या सहाय्याने हा विषय मांडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा काही जोड्या सांगितल्या की ज्यातली एक गोष्ट आपल्याला ज्या ठिकाणी दिसेल असेल त्या ठिकाणी दुसरी गोष्ट ही खात्रीशीर पद्धतीने तिथे असलीच पाहिजे. ते असं म्हणतात की जिथे संत आहेत तिथे विवेक हा असणारच, ज्या ठिकाणी राजा आहे तिथे सैन्य हे आलंच, ज्या ठिकाणी सौजन्य आहे तिथे सोयरीक ही होणारच. आणि याच उदाहरण मालिकेमध्ये आलेली ही ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जिथे सद्गुरू कार्यकर्ता आहेत तिथे शुद्ध स्वरूपामध्ये ज्ञान हे असलंच पाहिजे. आणि या ज्ञानाची परिणिती कशात बरं होईल, तर ती आत्मदर्शनामध्ये होते. आणि आत्मदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी अखंड समाधान हे असलंच पाहिजे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. आता आपण राधिका आणि परीक्षितकडून ऐकलं. आपण जेव्हा स्वामीजींकडे आलो तेव्हा खरं तर या ज्ञानाची ओळख आपल्याला झाली. आज आपण ज्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्या शुद्ध परमार्थाच्या प्रसार आणि प्रचार करणाऱ्या या कार्यावर थेट प्रकाश टाकणारी अशी ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. माऊलींनी जणू आपल्यासारख्या साधकांचा जीवनपथ या ओवीमध्ये दिग्दर्शित केलेला आहे. बघा ना, आपण स्वामीजींकडे आलो आणि आपल्याला कळलं की खरं ज्ञान कशाला म्हणायचं, आपलं मूळ स्वरूप काय आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे. त्यांच्या प्रवचनांमधून, सत्संगांमधून, अगदी सहज बोलण्यातून देखील हाच बोध आपल्याला प्राप्त झाला. तू स्वतः आत्मस्वरूप आहेस आणि तेच तुझ्या जीवनाचं इतिकर्तव्य असलं पाहिजे. आत्मदर्शन हेच या मनुष्य देहाचं इतिकर्तव्य आहे हे त्यांनी सांगितलं. आणि अजून एक गोष्ट घडली. त्यांनी नुसतं हे ज्ञान म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं नाही, तर या ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपल्याला सांगितला. ध्यान कसं करायचं, नाम कसं घ्यायचं, अनुसंधान कसं राखायचं हे नुसतं सांगितलं नाही, तर ते आपल्याकडून करून घेतलं. जणू काही आपल्या बोटाला धरून या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रेरित केलं. भुगावची साधना शिबिरं, आनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास आणि त्याच्या युक्त्या या आपल्या केंद्रामध्ये नित्य घडणाऱ्या गोष्टी आपण आठवल्या की लक्षात येतं की स्वामीजी आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत आणि याच्यामागे उद्देश काय आहे. केवळ आणि केवळ आपल्यासारख्या साधकांचं जीवन उन्नत व्हावं, काही समाधानाचे क्षण आपल्या देखील आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवता यावेत आणि आपण सर्वजण आत्मज्ञानाच्या दिशेने अग्रेसर व्हावं हाच आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. आता या ओवीच्या शेवटच्या चरणाकडे आपण वळणार आहोत. आत्मदर्शन प्राप्त झालेल्या साधकाचं जीवन तरी कसं असतं हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, दर्शनी समाधान आती जैसे. आत्मदर्शनानी अक्षय असं समाधान त्या साधकाला प्राप्त होतं, न भंग पावणारं असं समाधान त्याच्या ठिकाणी वास करतं. खरं तर आपल्यासारख्या साधकांच्या दृष्टीने या चरणाचा अजून एक श्लेष काढण्याचा मोह मला होतो. जसं माऊलींना म्हणायचंय की आत्मदर्शन प्राप्त झाल्याने खरं समाधान प्राप्त होतं, तसंच ज्या सत्पुरुषाला आत्मदर्शन प्राप्त झालेलं आहे अशा सत्पुरुषाच्या केवळ दर्शनाने देखील आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. समर्थ म्हणतात, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आपण जेव्हा केंद्रात जातो, स्वामीजींना पाहतो, त्यांचं दर्शन घेतो, किती बरं आपलं आपल्या चित्ताला समाधान होतं. खरं तर याच्यावर बोलण्यासारखं काही नाही. माझ्या सकट आपण सर्वांनी अनेकदा याचा अनुभव स्वामीजींच्या चरणांशी घेतलेला आहे. माऊली या ठिकाणी असं म्हणतात, दर्शनी समाधान आथी जैसे. गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे आलेल्या साधकांना त्यांनी एकदा असं विचारलं की भगवंतांनी जर तुम्हाला एका शब्दात माझ्याकडे काहीतरी माग असं विचारलं तर तुम्ही काय बरं मागाल. क्षणभर सगळे साधक अंतर्मुख झाले आणि विचार करायला लागले. थोडा वेळ थांबून महाराज त्यांना असं म्हणाले, तुम्ही भगवंताकडे मला समाधान हवं असं मागायला पाहिजे, कारण समाधान या एका शब्दामध्ये सारं काही आलं. बघा ना, आपण जर क्षणभर आता विचार केला की आपल्याला या जीवनामध्ये काय बरं हवं आहे, अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण या सगळ्याच्या मुळाशी जर काही असेल तर एक समाधानाच्या शोधामध्ये आपण सर्वजण असतो. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की खरं समाधान जर हवं असेल तर ते केवळ आणि केवळ आत्मदर्शनाने प्राप्त होतं. दर्शनी समाधान आथी जैसे, अखंड टिकणारं समाधान आत्मदर्शनाने प्राप्त होतं. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज या जीवनामध्ये आत्मदर्शन हे आपलं ध्येय असावं हे आपल्याला या चरणामध्ये सूचित करता आहेत. आत्मदर्शनाने हे समाधान कसं बरं प्राप्त होतं आणि प्राप्त झालेलं समाधान कसं बरं टिकून राहतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर अशा सद्गुरु कृपांकित आत्मज्ञानी अशा साधकाच्या जीवनामध्ये आपल्याला डोकवावं लागेल. त्याचा दैनंदिन जीवनक्रम आपल्याला पाहावा लागेल. सद्गुरूंकडे आल्यानंतर जेव्हा तो सद्गुरूंच्या चरणाशी शरणागत होतो आणि सद्गुरूंकडून त्याला अनुग्रह प्राप्त होतो तेव्हा सद्गुरुपदिष्ट मार्गाने तो ध्यान साधना करायला लागतो. सुरुवातीला ध्यानाला बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये उठणाऱ्या विचारांची संख्या हळूहळू कमी होते आहे असं त्याच्या लक्षात येतं. कालांतराने साधना करत असताना दोन विचारांच्या मध्ये काही अंतर पडायला सुरुवात होते. या ठिकाणी साधकाला निर्विचार स्थितीचा अनुभव येतो. दीर्घकाळ केलेल्या साधनेने ही निर्विचार अवस्था क्षण क्षण अशी वाढायला सुरुवात होते. अशा या प्रदीर्घ झालेल्या निर्विचार अवस्थेमध्ये सद्गुरु कृपेनी त्याला शांतीचा आणि सुखाचा प्रत्यय येतो. क्षणिक आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावल्यामुळे हे घडतं. किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे तव जे होये तया नाव सुख, असं त्या स्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि अशा प्रकारे हा सुखाचा आणि शांतीचा प्रत्यय साधनेमध्ये त्याला प्राप्त होतो. जेव्हा ध्यान संपून तो आपल्या दैनंदिन कर्मांमध्ये उतरतो तेव्हा ध्यानामध्ये प्राप्त झालेली ही शांती आणि हा आनंद त्याच्या कर्मांवर सहज पसरायला सुरुवात होते. त्याच्या जोडीला सद्गुरूंनी सांगितलेला कर्मयोग आचरण्याचा तो प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये स्वधर्म कर्मांची विहित कर्मांची निवड तसंच त्याच्या जोडीला फलाशारहित आणि अनुसंधानपूर्वक कर्म करण्याचा अभ्यास तो करतो. मिळालेल्या मोकळ्या वेळेमध्ये सद्गुरु स्मरण, भगवत स्मरण, गुरुसेवा आणि अनुसंधान याचा देखील समावेश असतो. अशा प्रकारे हे व्यावहारिक जीवन व्यतीत करत असताना एक प्रकारची अलिप्तता तो अनुभवतो, कारण कर्म करत असताना आत्मस्वरूपाशी युक्त होण्याचा प्रयत्न देखील तो जोडीने करत असतो. दिवसभर केलेल्या कर्माचा कुठलाही ओरखडा त्याच्या चित्तावर उमटतच नाही आणि दिवसभराचं हे अशा पद्धतीने उत्तम असं जीवन जमल्यामुळे त्याचा सुपरिणाम त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या साधनेवर होतो आणि त्या साधनेमध्ये देखील त्याला शांतीचा अनुभव येतो. असं हे चक्र त्याच्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे त्यांनी जमवल्यामुळे अखंड टिकणारं समाधान त्याला प्राप्त होतं. आत्मदर्शन प्राप्त झाल्यामुळे अजून एक गोष्ट त्याच्या बाबतीत घडते. आपलं मूळ स्वरूप काय आहे ह्याची प्रतिती याचा बोध प्राप्त झाल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. खरं सुख खरा आनंद हा बाहेर विषयांमध्ये नसून तो आपल्याच ठिकाणी आहे याची त्याला प्रचिती येते आणि त्यामुळे मग पूर्वी ज्या गोष्टींसाठी धावाधाव केली जायची, सुखाच्या शोधासाठी पूर्वी जे विषय सेवन घडायचं तिथं खरं सुख नाही हे लक्षात आल्यामुळे सहजच त्याच्या जीवनातून ईर्ष्या, द्वेष, हेवेदावे, स्पर्धा या गोष्टी हद्दपार होऊन जातात. तसंच आत्मदर्शनामुळे आपल्या स्वतःचं स्वरूप जेव्हा लक्षात येतं आणि असं लक्षात येतं की आत्मत्वानेच सर्व विश्व भरलेलं आहे तेव्हा मग स्पर्धा देखील संपून जाते, संकुचितपणा गळून पडतो आणि तो एक व्यापक भावाला प्राप्त होतो. अशा पद्धतीचं हे जीवन असल्यामुळे त्याच्या जीवनामधून ह्या गोष्टी हद्दपार होऊन जातात की ज्याच्यामुळे खरं तर असमाधान आपल्याला प्राप्त होत असतं आणि तो अखंड समाधानाची स्थिती हे अनुभवतो. देहबुद्धी ही मूळतः असमाधान प्राप्त व्हायला कारणीभूत असते. या देहबुद्धीलाच जबर धक्का बसल्यामुळे समाधानाची स्थिती त्याच्या ठिकाणी अखंड टिकून राहते. रमण महर्षींनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या चरित्रात त्यांना जेव्हा ही स्थिती प्राप्त झाली त्याचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, मला जेव्हा प्रथम साधकावस्थेमध्ये अंतस्फूर्ती झाली तेव्हा जगरहाटीच्या दृष्टीने माझ्या दृष्टिकोनामध्ये फार मोठा बदल घडला. पूर्वी व्यवहारामध्ये मला ज्या गोष्टी मौल्यवान वाटत असत त्या निस्सत्व आहेत असं माझ्या लक्षात आलं आणि पूर्वी ज्या गोष्टीकडे अत्यंत दुर्लक्ष व्हायचं त्या भगवंताची अत्यंत ओढ निर्माण झाली. मुलांबरोबर खेळायला जाणं सुटलं आणि एकांताची आवड निर्माण झाली. खाण्यापिण्याची कुठलीच आवड राहिली नाही, पानात जे पडेल ते आनंदाने खाऊ लागलो. अशी ही स्थिती आत्मदर्शनाने प्राप्त होते. भगवद्गीतेने अशा या महापुरुषाचं वर्णन ठिकठिकाणी केलेलं आहे. पाचव्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतात, बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंद्यत आत्मनि यत सुखम सब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. जो आपल्या कर्मांपासून अलिप्त दशा अनुभवतो आणि आत्मस्वरूपाशी युक्त होऊन राहतो असा ब्रह्मयोग युक्त झालेला हा महापुरुष अक्षय अशा सुखाला प्राप्त होतो. अशी ही उत्तुंग स्थिती ऐकल्यानंतर कदाचित खरंच ही स्थिती एखाद्याच्या जीवनामध्ये अनुभवाला येते का असं आपल्याला वाटू शकतं. पण अशी शंका जर आपलं मन घेत असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे हे आपल्याला संतांची जीवनं पाहिली की लक्षात येतं. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी अंतरीच्या सुखाला समाधानाला त्यांनी बाधा येऊ शकत नाही हे संतांनी आपल्याला दाखवलेलं आहे. तुकाराम महाराज अन्नान्न दशा असताना म्हणू शकले, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. एवढ्या मागे तरी कशाला जायचं? स्वामी स्वरूपानंदांचं जीवन आपल्या सर्वांना माहीत आहे. देहाच्या अत्यंत विकल अशा अवस्थेमध्ये देखील त्यांचा चेहरा हा गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत असे. स्वामी माधवनाथ पॅरालिसिसने खेळून असताना देखील येणाऱ्या साधकांना म्हणत असत, आनंद आहे, आनंदात राहा. हेच समान सूत्र आपल्याला सर्व संतांच्या जीवनामध्ये दिसून येतं. असं हे जीवन जगता येतं, त्याचा अनुभव घेता येतो आणि तो घ्यायचा असेल तर सद्गुरुपदिष्ट मार्गाने दृढपणे साधना करायला पाहिजे, आपल्या जीवनावर प्रयोग करायला हवा. ही प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये जागृत करण्याचं हे दैवी गुरुकार्य स्वामी मकरंदनाथ करता आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनाचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. मला असं वाटतं की गुरु तेथ ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन, म्हणजे आत्मज्ञानी सद्गुरु भेटणं आणि त्यांनी आत्मज्ञान आपला अंगीकार करून त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेश आपल्याला करणं, ह्या दोन अतिशय दुर्मिळ अशा गोष्टी या जगामध्ये आहेत. जणू त्याची वा न वा अशी आहे. पण आपल्या महद्भाग्यानी स्वामीजींच्या चरणांशी आपल्या सर्वांना या सहज प्राप्त झालेल्या आहेत. आता गरज आहे ती दृढतेने साधना करण्याची. इतरत्र वेळ वाया न घालवता साधनेच्या या मार्गावर अग्रेसर होण्याची, विषयांमध्ये पतित न होता सर्व बाजूंनी परमार्थाचं रान पेटवण्याची, अन्य प्रेरणा दूर सारून सद्गुरु वचन अंतःकरणाशी दृढ धरण्याची, गुरुसेवेमध्ये स्वतःला झोकून देण्याची. आजच्या या वर्धापन दिनाच्या मंगलप्रसंगी एकीकडे स्वामीजींच्या चरणांशी कृतज्ञ होत असताना त्यांना आपण असं वचन देऊयात की त्यांनी दाखवलेल्या या साधनेच्या मार्गावर आम्ही अतिशय दृढतेने अशी वाटचाल करू आणि मला खात्री आहे की त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या बरोबर आहेत. हरि ओम तत्सत.
आता सद्भक्त विनयने व्यक्त केलेल्या संकल्पात आपण सर्वजण मनापासून सहभागी होऊया. खरंच इतरत्र कुठेही न मिळणाऱ्या समाधानाचा मार्ग आत्मिक समाधान आपल्याला मिळालं ते स्वामीजींनी केलेल्या निरतिशय प्रेमामुळे. मला आठवतंय मी कॉलेजमध्ये शिकत असताना स्वामी माधवनाथांकडे यायला लागले तेव्हा रोज मला वाटायचं की ते मला ओळखत असतील का. इथे एवढे मोठमोठे साधक येतात, मी तर स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे धड वागतही नाही. ते कधी माझ्याशी बोलतील का? असे अनेक प्रश्न मनात असतानाच एके दिवशी मला म्हणाले, तू आता रमलीस इथे. खरंच त्यांच्या येत जा या शब्दांनी आपण इथे येत राहिलो, खरोखरी रमून गेलो, समाधान पावलो. जो कोणी शरणागत भावाने इथे येईल त्याला आत्मिक समाधान मिळणारच मिळणार यात शंका नाही. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे असणारच असणार ही ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांची ताकद आहे. त्यांनी दिलेला हा विश्वास आहे. म्हणूनच स्वामीजींनी घालून दिलेली शिस्त नियमितता आणि सातत्याने मंडित असलेलं हे ईश्वरी कार्य सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या सत्संगतीत त्यांच्या कृपा आशीर्वादाने असंच अखंड चालू राहणार. हरिओम. आता या उत्सवातली एक महत्वाची घडी येऊन ठेपली आहे आणि ती म्हणजे गेले अनेक महिने ज्याची उत्कंठा आपल्या सर्वांना लागून राहिलेली आहे त्या स्वामी मकरंदनाथ विरचित अभंगाच्या सीडी प्रकाशनाची. स्वामीजींचे हे अभंग म्हणजे जणू त्यांचे स्वामी माधवनाथांच्या प्रती असलेले प्रेम, शरणागतता, भक्ती अशा अनेकविध भावांचे पैलू असलेल्या अभंगरत्नांचा अमूल्य असा ठेवाच आहे. जो आपल्या श्रवण संपुटात साठवला असता आपली भक्तिप्रेमाची श्रीमंती खचितच वाढेल. स्वामीजींचे घनिष्ठ स्नेही डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. तापकीर सरांनी स्वामीजींना केलेल्या प्रेमाच्या आग्रहामुळेच खरं म्हणजे आज या सीडी प्रकाशनाचा योग जुळून आला आहे. मी मंडळाच्या वतीने तापकीर सरांना विनंती करते की त्यांनी कृपया हे प्रेम स्वरूप गुरुवर या सीडीचं औपचारिक प्रकाशन करावं आणि त्या अनुषंगानं आपलं मनोगत व्यक्त करावं.
स्वामीजी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वामीजींच्या वरती नितांत प्रेम आणि श्रद्धा असणारे समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर नियमितपणे स्वामीजींच्यावर साधना करणारे प्रवचन ऐकणारे सर्व साधक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजनीय स्वामी मकरंदनाथ विरचित 18 अभंगाच्या गायन सीडीचं मी प्रकाशन करतो आहे. त्याचा आपण स्वीकार समजेन. एकदा मंडळाने सीडी प्रकाशन करण्याची संधी मला दिली याबद्दल मी मंडळाचा आणि स्वामीजींचा अतिशय कृतज्ञ आहे. या सीडीतील ध्वनिमुद्रित झालेले सर्व 18 अभंग स्वामीजींनी रचलेले आहेत आणि यातले बरेचसे अभंग आपण वेळोवेळी ऐकलेले आहेत. या सर्व काव्य निर्मितीचा मी थोडासा साक्षीदार आहे. आमच्या दोघांची जुनी मैत्री आपल्याला माहिती आहे, 40-45 वर्षापासून आमचा जुना स्नेह आहे आणि आमच्या दोघांची समान आवड म्हणजे संघ गीत गायनाची. राजगुरुनगरच्या शाखेत बाल स्वयंसेवक असलेला स्वामी आत्ताचे स्वामी मकरंद हा माझा जिव्हाळ्याचा मित्र. त्यानंतर बारामतीला विद्यार्थी परिषदेच्या कार्यात संघटनात्मक जबाबदारी स्वीकारलेला माझा मित्र मकरंद, विद्यार्थी परिषद माझ्याकडे जबाबदारी होती, त्यामुळे प्रवासामध्ये बारामतीला जाणं व्हायचं. दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, रात्री भोजन आणि मग पुन्हा एकदा गप्पा. पण या गप्पा झाल्यानंतर पुन्हा आम्हाला संघगीतांची आठवण होत असे आणि कधी त्यावेळचा मकरंद आम्ही सर्वजण काही गीतं गात असू. मलाही या संघगीतांची आवड पूर्वीपासून होतीच आणि परिषदेच्या कामातून आम्ही साधारणपणे 75-76 पर्यंत बरोबर होतो, परंतु नंतर आमच्या वाटा मात्र थोड्या वेगळ्या झाल्या. मी विद्यार्थी परिषदेच्या कार्यात राहिलो, प्राध्यापक झालो आणि मकरंद मात्र माधवनाथांच्या सहवासात आला, कठोर साधना केली आणि त्यांचाच वारसा पुढे चालून माझा त्या काळचा मित्र मकरंद माधव वझे म्हणजे आत्ताचे स्वामी मकरंदनाथ. मला अतिशय आम्हा सर्व मित्रांना खूप अभिमान वाटतो. माझ्या स्वप्नातही वाटत नव्हतं की माझा मित्र मला अशा स्वरूपात पाहायला मिळेल. हे सर्व पाहत असताना त्यांचा भाव मला माहिती आहे. संघगीतातील राष्ट्र समर्पित भावना, जाज्वल्य भक्ती आणि त्या गीतांचा वेगळा परिणाम. बारामतीला ही सर्व गीत मी गात असताना त्यावेळच्या मकरंदच्या डोळ्यामध्ये तरळणारे भाव मी पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा योगायोगाने आमची भेट झाली, थोड्या गप्पा झाल्या आणि गप्पा संपता संपता स्वामीजीने माझ्या हातात हात घेतला आणि मोठ्या स्वामींच्या प्रमाणे दोनच शब्द पण ते हृदयात कोरले गेले, मुकुंदराव येत चला. आणि मी खरोखर येत चाललो, इथे रमलो आणि स्वामीजींची अनेक प्रवचन ऐकण्याची संधी मला मिळाली. माझ्या जुन्या गायनाची आवड त्यांना माहिती होती आणि म्हणून मधून मधून जेव्हा कार्यक्रम आपले असायचे तेव्हा स्वामीजी मला सांगायचे, तुम्ही एखादा अभंग गा, एखादं संघाचं गीत गा. मग त्यांच्या आग्रहामुळे मी सुद्धा खूप वर्षांनी गायला लागलो. पूर्वी संघात मी गीत गात असे, आज मला खूप आनंद वाटतो. ही गीतं ज्यांच्याकडून मी ऐकली असे संघाचे ज्येष्ठ प्रचारक विजयराव कापरे इथे उपस्थित आहेत. अशा अनेक गीतांचं मी गायन करत असे आणि तोच आमच्या मैत्रीचा समान धागा असे. पुढे पुढे याही गीतांचा स्टॉक संपत आला, मला काय करायचं. मग मी स्वामीजींना एकदा असा आग्रह केला की स्वामीजी तुम्हीच एखादी काव्यरचना करा. मग स्वामींचा पुढचा प्रश्न असायचा गीताची चाल, म्हणजे काय काळजी करू नका, मला आवडलेली मला भावलेली काही गीतं आपण निवडूया, आपण दोघे गाऊया, त्यातलं एखादं गीत आपण निवडूया. आणि बघता बघता ह्या 18 अभंगांची रचना कशी झाली, कधी झाली हे काहीच लक्षात येत नाही. साधारणपणे आपल्याकडे दरवर्षी आपण दोन कार्यक्रम, अनेक कार्यक्रम होतच असतात, पण स्वामीजींच्या जीवनातील दोन महत्वाचे प्रसंग, एक म्हणजे त्यांचा वाढदिवस आणि दुसरा म्हणजे माधवनाथांनी त्यांना दिलेला अनुग्रहाचा दिवस अश्विन शुद्ध चतुर्थी. हे साधारणपणे दोन प्रसंग आले की मी 10-15 दिवस अगोदरच स्वामीजींना थोडं आग्रहाने सांगायचं की आता आपलं गीत तयार झालं पाहिजे. मग मी एखादं गीत निवडायचा आणि ते गीत ऐकलं, लक्षपूर्वक स्वामीजी ऐकायचे आणि 7-8 दिवसामध्ये हे गीत 4 कडव्यांचं 5 कडव्यांचं तयार होत असे. मग प्रॅक्टिस, सुरुवातीला मी स्वामींचा फॉलोअप करायचा, गीत तयार झालं की स्वामीजी माझा फॉलोअप करायचे. मुकुंदराव कुठे आहात? मग कधी फोनवरती सुद्धा आमच्या खूप गमती जमती आहेत. मग थोडी प्रॅक्टिस सुरू होत असे, पहिल्या 2-3 वेळा प्रॅक्टिस होत असे. मधून मधून मधुराताई, मिलिंददादा त्यात सहभागी व्हायचे आणि मग शेवटी ते गीत अंतिम टप्प्यात आलं की मग अशा वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, मुख्यतः स्वामीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जो साजरा करतो आणि स्वामीजींचा मिळालेला अनुग्रहाचा दिवस, या दोन प्रसंगी ही गीतं आणि मग काही वेळ पुस्तक प्रकाशनाच्या वेळी गीत तयार केलं मी. अशा या सर्व अभंगांची मोठी एक मला या सर्व त्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि आश्चर्य वाटतं की 7-8 वर्षामध्ये स्वामीजींनी अतिशय प्रासादिक अशा प्रकारचं काव्य अभंगाच्या रूपाने आपल्याला खरं म्हणजे आजच्या निमित्ताने भेट दिलेली आहे. या सीडीचं वैशिष्ट्य काय आहे? या सीडीमध्ये रचलेले सर्व 18 अभंग हे स्वामीजींनी तयार केले. त्याला चाली लावण्याचं गेयतेचं संधी मला मिळाली. खरंच मी वेगळं काय केलेलं आहे असं मला वाटतं. स्वामीजींच्या अंतःकरणात असलेला मूळ काव्याचा धाराच मी फक्त या गीतांच्या अभंगाच्या रूपाने प्रगट केलेलं आहे. ते मूळ विरसत असलेलं त्यांचं भाव काव्य हे आपल्या समोर आलेलं आहे. या सीडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मिलिंददादांना आग्रह केला की हे सर्व अभंग आपण ऐकू, परंतु त्या अभंगाचं नेमकं थोडा आशय शब्दबद्ध करूया. म्हणजे गीत ऐकण्यापूर्वी ह्या गीताचा आशय काय हे लक्षात येईल, तो त्यांनी शब्दबद्ध केला आणि त्याचं निरूपण सुषमाताई आणि स्वतः मिलिंददादांनी केलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः स्वामीजींनी रचलेलं काव्य अभंग हा त्यांच्या स्वतःच्या आवाजातही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे हे सर्व अभंग 18 अभंग हे आपल्याला ऐकायला पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळेल. आणि हे केवळ अभंग नाही तुम्हाला असं वाटतं, या सर्व अभंगामध्ये स्वामीजींनी त्यांच्या अंतःकरणात असलेली गुरुभक्ती, निष्ठा, श्रद्धा आणि त्याचबरोबर त्यांनी या जसं प्रवचनातून आपल्याला एक साधन पाथे देतात, तसंच साधन पाथे या सर्व अभंगातून स्वामीजींनी दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या मंडळी सर्व कार्यकर्त्यांना आग्रह केले की काही गीतांची तरी झलक आपल्यापुढे सादर करावी. या सीडीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे गाणारे जे गीत गायक आहेत हे सर्व स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत. तर त्यांचा साधना भाव या प्रत्येक अभंगात आहे. म्हणजे ही जर गीता आपण ऐकली, सीडी ऐकली, तर लक्षात येईल की या सर्व गायकांची अभंग गायनाचे सादरीकरण हे कोणत्याही प्रोफेशनल गायकाच्या पेक्षा अजिबात कमी नाही, किंवा त्यांना मागे सारील अशा प्रकारचे गायन, अभंगांचं गायन या मंडळीने केलेलं आहे हे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. त्यामुळे यातले आपण 4 अभंग मी निवडलेले आहेत. या 4 अभंगाचं गायन सद्भक्त गौरीताई सरदेसाई, अमृता कुलकर्णी, अभिजित आणि त्यानंतर मग अनिकेत असे सर्व गायन सादर करणार आहेत. सुरुवातीला मला सुचलेलं संघगीत मी स्वामीजींना सांगितलं आपण याच्यावरती काव्य करू, हे एक गीताची दोन वळी मी म्हणेन आणि मग त्यानंतर हे गायक एक एक अभंग सादर करतील. स्वामीजींचा वाढदिवस 27 मे 12 या निमित्ताने मी स्वामीजींना आग्रह केला की आपण एक गीत तयार करू. आपण गीत तयार करून त्यांनीच तयार करायचं, पण मी आग्रह म्हणजे आपण गीत तयार करू. मग स्वामीजी म्हणले सांगा चाल, मी एक चाल सादर केली.
राष्ट्रास्तव जे झिजले कण कण तेच खरो खर विजयी जीवन.
या गीताच्या आधारावर स्वामीजींनी एक 7-8 दिवसात काव्य तयार केलं आणि ते काव्य म्हणजे गुरुसेवा धरून निरंतर रमले जेते धन्य खरोखर. हे गीत अभिजित हा अभंग अभिजित सादर करेल.
शुद्ध भावना आत्महिताची ठेवुनी जडले होऊनी किंकर रमले जेते धन्य खरो खर गुरु सेवा व्रत धरुनी निरंतर रमले जेते धन्य खरो खर रमले जेते धन्य खरो खर.
प्रत्येक अभंगातलं एक कडवं आणि चरण एवढंच निवडलेलं आहे. गजानन दादा पाठीमागे आहेत माझ्याकडे, त्यामुळे माझं लक्ष आहे. दुसरं गीत अभंग स्वामीजींनी रचला तोही त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने 2009 मध्ये. स्वामीजींना मी एक संघगीत ऐकवलं, ते गीत असं होतं,
ध्येय वेड अंतरात कष्टाची भीती कुणा हित गुजते काट्याशी सोबतीच याच खुणा ध्येय वेड अंतरात।
समजिन या चा लक्षात घेऊन जे गीत अभंग तयार केला, प्रेमभाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी, हे गीत सद्भक्त अनिकेत सादर करेल।
प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी, जीवन पथ अनुसरिता तम निबिड जाय दुरी। प्रेम भाव अंतरात काय उणे आम्हासी, अंकुरली गुरु भक्ति प्रीतीचा वाटेवर, गिवसित ये निज शांति एक ध्येय एक लक्ष्य भाव अढळ अंतरी, जीवन पथ अनुसरिता तमनी विड जाय दुरी। प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी, जीवन पथ अनुसरिता तमनी विड जाय दुरी। प्रेम भाव अंतरात।
वाह, फार सुंदर। फेब्रुवारी 2013 आपल्या स्वामीजींचं साधन पथ सांगणार जे अतिशय हृदय पुस्तक ग्रंथ निर्माण झाला, दीपे दीपू लाविला या ग्रंथाचे प्रकाशक सुदैवाने विजयराव कोळीकर उपस्थित आहेत। एसपी कॉलेजला कार्यक्रम झाला, याही प्रकाशनाच्या अगोदर ग्रंथ प्रकाशनाच्या अगोदर मी स्वामीजींना एक प्रकारचा हट्ट धरला की आपण या ग्रंथामध्ये जे मांडलेलं आहे त्याचा थोडक्यात आपण अभंगाच्या रूपाने मांडूया। मग स्वामीजींनी मला विचारलं, एखादं आपण गीत मला तुम्ही चाल द्या। मी चाल द्यायची, त्यांनी गीत त्यांनी अभंग तयार करायचा, असं आमचं एक अलिखित करारच झालेला आहे।
जलते जीवन के प्रकाश में एक एक कर दीप जलाए, हो सदधीचि की तपज्योति से अपना जीवन तिमिर हटाए। जलते जीवन के प्रकाश में एक एक कर दीप जलाए।
यावर स्वामीजींचा अभंग रचला. रमले मन माझे विरमले, श्री गुरु चरणी विसावले. गौरताई एक अभंग सादर करते. शेवटचं गीत या गायनातलं स्वामीजींचा अनुग्रह प्रदान दिन या निमित्ताने 2013 20 ऑक्टोबरला कार्यक्रम झाला. त्यापूर्वी स्वामीजींना एक अभंग करण्याची विनंती मी केली. त्याचं गीत असं होतं, माझं आवडतं गीत,
पूजमा की अर्चना का एक छोटा उपकरण हो. पूजमा की अर्चना का एक छोटा उपकरण हो. आरती भी हो रही है, गीत बन कर क्या करूंगा, पुष्पमाला चढ़ रही है, फूल बन कर क्या करूंगा, मालिका का एकतंतु मालिका का एकतंतु गीत का मैं एक स्वर हूँ पूछमा की अर्चना का एक छोटा उपकरण हो
असाच स्वामीजींनी एक अतिशय हृदय अभंग या निमित्ताने आपल्याला दिला त्याचं गायन अमृता कुलकर्णी आणि अनिकेत कर्णी
श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य झालो श्री
स्वप्न सुंदर भावयाते आत्मनिर्भर शोधिताना दिव्यतेची धरुनिया आशा मनोहर
ते मनोरथ पूर्ण जाहले चरणी त्यांच्या रमुनी गेलो श्री गुरुंचा शनि पुण्य पाउनी धन्य झालो धन्य झालो
धन्य झालो
अशा अतिशय अवीट गोडी असलेले हे अभंग आपल्याला या सीडीमध्ये या सर्व गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहेत. हे चार अभंग ऐकल्यानंतर आपल्या मनात कितीतरी भाव उचंबळून आले असतील. हे अभंग आपल्या हृदयात कायम असावेत. या अभंगाचं पुन्हा पुन्हा आपण ते केवळ ऐकणं नाही तर त्यातून आपला साधक भाव जागृत व्हावा यासाठीच मंडळाने सीडी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं. मला असा विश्वास आहे की आपण प्रत्येक जण स्वाभाविकपणे जशी प्रत्येक सीडी स्वामींच्या प्रवचनाची खरेदी करतो तशी सीडी खरेदी करा. आपल्या सुहृदांसाठी मित्रांसाठी कौटुंबिक अन्य नातेवाईकांसाठी ही सीडी आपण खरेदी कराल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मला या निमित्ताने स्वामीजींना पुन्हा विनंती करायची की स्वामीजी आपण इथे थांबू नका. आपण अभंग काव्यरचनाकरता आश्वासन जर मला दिलं तर त्याची चाल मी कुठेही शोधून आली आणि तुमच्यापुढे सादर करीन, ते अभंग आपण तयार करावेत अशी मी शेवटची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
आज अतिशय आगळ्या वेगळ्या सुंदर पद्धतीने साजरा झालेला हा सीडी प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांना निश्चित आवडला असणार याची मला खात्री आहे. आता प्रकाशित झालेली ही सीडी तयार करण्यासाठी अनेक साधकांनी खूप परिश्रम घेतले, त्या सर्वांचं आभार मानणं हे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये. प्रत्यक्ष पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सुद्धा या सीडी निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मंडळाच्या या उपक्रमात खरोखर अत्यंत मनापासून आणि तहान भूक विसरून ज्यांनी ध्वनिमुद्रणाचं आणि संकलनाचं काम केलं ते म्हणजे श्रीयुत हिमांशु दीक्षित आणि श्रीयुत शशिकांत आठले. सीडी निर्मितीचं तंत्र आणि मंत्र यांना पूर्ण अवगत आहे. आपल्या मंडळासाठी त्यांनी कष्टपूर्वक ही सर्वोत्तम सीडी तयार केली. श्रीयुत शशिकांत आठले आज उपस्थित राहू शकले नाही, परंतु श्रीयुत हिमांशु दीक्षित यांचा पूजनीय स्वामीजींनी मंडळातर्फे सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आता प्रकाशित झालेली ही सीडी आज सवलतीच्या दरात रुपये 100 ला उपलब्ध आहे, त्याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. यानंतर सद्भक्त श्रीयुत शेखर चव्हाण परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना हार अर्पण करतील आणि सद्भक्त सौभाग्यवती माधुरी चव्हाण परमपूजनीय सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण करतील. सद्भक्त शेखर चव्हाण आणि सौभाग्यवती माधुरी चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंबच स्वामी कार्यात झोकून दिलेलं असं आपण नेहमी पाहतो. यानंतर आपण सर्वजण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत ते म्हणजे स्वामीजींचं आशीर्वचन. मी मंडळाच्या वतीने परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावे अशी विनंती करते.
खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नम् ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम। संत जनी तुम्ही केला अंगीकार, म्हणोनी साचार वाचा बोले। ज्ञान देवी ऐसा ग्रंथ सोपा केला, वर्षाव तो झाला अमृताचा। अज्ञानाचा सारा गेला अंधकार, फिटला जोजार संसाराचा। माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती, प्रकट ही कीर्ती विश्वा माझी। आज स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 58वा वर्धापन दिन उत्सव आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचा 38वा वर्धापन दिन उत्सव आपण संयुक्त रीतीने साजरा करतो आहोत। त्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला हा स्वामीजींचा अभंग आहे। माझ्या दोन्ही बाजूला दोन घड्याळ गजानन दादांनी आणून ठेवलेली आहेत, पण मला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढा बरोबर मिळतो आहे, कार्यक्रम बरोबर त्या वेळेत चाललेला आहे। हा श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 58वा वर्धापन दिन उत्सव आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचा 38वा वर्धापन दिन उत्सव हा या अतिशय लहान छोट्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या स्वामीजींच्या कार्याचा एक प्रकारे गौरव आहे। एरवी अतिशय प्रसिद्धी परांगमुख राहून आणि कुठलाही प्रचार अथवा जाहिरात न करता शांतपणाने एका ठिकाणी चाललेल्या कामाचं हे प्रगटीकरण आहे। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे या ओवीवर आपल्या मंडळातल्या तीन तरुण साधकांनी निरूपण केलं। मला 1979 सालचा श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव आठवला। हीच ओवी होती, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे। आणि त्या ओवीवर जे तरुण साधक बोललेले होते त्याच्यामध्ये मी एक होतो। तेव्हा मी 22 वर्षांचा होतो आणि आज ही माझ्या समोर जी मुलं बोलली तर ती 25 मुलं आहेत। या कामामध्ये तरुण सुशिक्षित आपल्या कर्तव्य कर्मामध्ये अतिशय दक्ष राहणारी, कुठेही व्यवहाराचा प्रपंचाशी फारकत न घेता परमार्थ करणारी अशी तरुण मंडळी या कामामध्ये पिढ्यागणिक पिढ्या समाविष्ट झाली हे या कामाचं स्वामीजींनी पाहिलेलं चित्र देखील होतं। मला असं आठवतं की माझं निरूपण झाल्यानंतर तीन जण आम्ही बोललेलो होतो। माझं निरूपण झाल्यानंतर स्वामीजींचं प्रवचन होतं, एक अभंग झाला, हुजूरपागेच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम झालेला होता आणि स्वामीजींनी असे उद्गार काढले की मी जे बोलायचं होतं ते सगळं ही मुलं बोलून गेली। मला असं वाटतं की माझं काम आता झालं असं स्वामीजी म्हणालेले होते. माझी ही भावना या कामाची जी स्थिती आहे आता ती पाहिली तर अशाच प्रकारची आहे. स्वामीजींना या कार्यामधून काय निर्माण करायचं होतं, स्वामीजी कोणती तरी एक निश्चित भूमिका घेऊन काम करत होते हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. या कामामध्ये स्वामीजींना अत्यंतिक यश मिळालं. हे अत्यंतिक यश काही गोष्टींमध्ये समाविष्ट आहे, जसं संत जनांनी अंगीकार करणं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे, हे जसं खरं तसं गुरु मिळाले पाहिजेत हेही खरं. मग ज्ञान, गुरूंच्या पाशी ज्ञान असतं आणि गुरु ज्ञानाचा उपदेशच करतील, पण गुरु तर मिळाले पाहिजेत. स्वामीजींना हे कार्य करता करता गुरु देखील मिळाले. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, असे गुरु स्वामीजींना मिळाले. फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे, असे गुरु स्वामीजींना मिळाले. स्वामीजी एक प्रकारे कृतार्थतेने म्हणतायत की संत जनी तुम्ही केला अंगीकार, म्हणून साचार वाचा बोले. स्वामीजींचं जर चरित्र पाहिलं तर स्वामीजींची सत्पुरुषांची, अनेक सत्पुरुषांची गाठ पडलेली होती. सर्वांनी निर्वाळा दिलेला होता की आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांचा तुम्हाला थेट आशीर्वाद आहे. संतांनी निर्वाळा दिलेला होता, पण संतांनी दिलेला निर्वाळा संतांचेही संत, ज्ञानीयांचेही ज्ञानी, भक्तांचेही भक्ताचार्य, अशा ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्यावर कृपा आहे असा निर्वाळा दिलेला होता. जो जाणेल भगवंत, तया नाव बोलीचे संत. संत कोणाला म्हणायचं? ज्यांनी भगवंताला जाणलं त्याला संत असं म्हणायचं, असं समर्थ म्हणतात. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, आणि भगवंतांना जाणणं याचा अर्थ या जगतामध्ये शाश्वत ते स्वीकारणं आणि अशाश्वत हे समजून ते जरा बाजूला ठेवणं, त्याचा निवाडा करणं. चाचूचे नि सांडसे, खांडीजे पय पाणी राजहंसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दूध आणि पाणी हे बाजूला सारणारा राजहंस, तशा प्रकारचा विवेक करणारे ते संत. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. संत याचा अर्थ शाश्वत, संत याचा अर्थ चिरकाल टिकणारा. अशाश्वत संसार आहे, जगत आहे, जगत व्यवहार आहे. एवढंच नव्हे, आपला देह अशाश्वत आहे हे ज्याला समजलं, हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे, माशीला पंख फडफडवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्या वेळात देह जातो, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा, पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे, हे ज्याला समजतं तो संत. चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू. संत काय करतात? संत देहाच्या उपाधीच्या आत जे चैतन्य असतं ते चैतन्य समजून घेतात. देह चालतो बोलतो हलतो पण देहाच्या ठिकाणी चालण्याची बोलण्याची हलण्याची शक्ती नाही. देह चालतो आणि कोणामुळे तरी चालतो, आणि कोणीतरी आहे म्हणून चालतो, त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. म्हणून एखादी व्यक्ती असते तेव्हा त्याच्या आत जीव चैतन्य असतं म्हणून ती असते. मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे, त्या ठिकाणी चेतना निर्माण झालेली दिसते. जन्म होतो तेव्हा मोटके म्हणजे किती छोटं, अगदी कोपरा एवढं, पण तिथं चळवळ असते, चेतना असते. ते लहान अर्भक त्याच्या डोळ्यातून आपल्याला पाहत असतं. ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती, आणि त्या चळवळीचा मोठा लोभ निर्माण होतो. हा जन्माला आला असं म्हटलं जातं. त्याला देह एक असतो पण आज जी चेतना असते त्या चेतनेमुळे तो आला. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे. जेव्हा जातो तेव्हा ही चेतना जाते. तव गेला गेला ऐसे बोभा तिगा, तेव्हा तो गेला गेला असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बोभाती असं म्हणतात. म्हणजे पण देह हा तसा अशाश्वतच होता, त्याच्या आतल्या चैतन्याकरता तो आहे असं वाटत होतं. त्या चैतन्याचा ज्यांनी शोध घेतला त्याच्या असं लक्षात येतं की देह संघाताच्या आत असणारी शुद्ध जाणीव शक्ती चैतन्य मात्र, त्या ठिकाणी खरी शांती आहे, त्या ठिकाणी खरं सुख आहे. तेथे सुख असे वाड, भरपूर सुख तिथंच आहे. जो कोणी देहाला मनाला बुद्धीला शांतपणाने बसून बाजूला सारू शकतो. उपनिषद असं म्हणतात की केचित धीराहा, कोणीतरी एखादा धैर्यवान पुरुष असं करतो. प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन, डोळे बंद करतो मिटतो आणि आत असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याच्या लक्षात येतं की तिथं खरं अमृत तत्व आहे, मृतदेह आहे. हे ज्याला समजतं तो संत. अशा संतांनी माझा अंगीकार केला असं स्वामीजी म्हणतात. तुम्ही संतजनी तुम्ही केला अंगीकार, म्हणून साचार वाचा बोले. संतजनांनी अंगीकार केला स्वामीजींच्या जीवनात असं झालं की त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधी चिंतनशील जीवन होतं, त्याच्या आधी एक दोन वर्ष त्यांनी प्रत्यक्ष साधना करायला सुरुवात केलेली होती. समर्थच आपले सद्गुरू, आणि ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केल्यानंतर ज्ञानेश्वरच आपले सद्गुरू. समर्थ आणि ज्ञानेश्वर आपले सद्गुरू असा भाव धरून ते चालत होते. त्यांची गुळवणी महाराजांशी भेट झाली. महाराजांच्या घरी ते गेलेले होते कोणा मित्राबरोबर. तेव्हा स्वामीजी त्यांना असं म्हणाले की आपण माझ्यावर कृपा अनुग्रह करावा. त्याच्यावर डोळे मिटून गुळवणी महाराज थोडे शांत बसले आणि डोळे उघडून म्हणाले की मला असं दिसतं आहे की आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्यावर थेट कृपा आहे. तेव्हा स्वामीजी म्हणजे तेव्हाचे बाळासाहेब वाकडे असं म्हणाले की पण हे मला कसं समजेल. ते म्हणाले की थोड्याच दिवसात ज्ञानेश्वरांच्याच परंपरेतलं कोणीतरी तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला समजेल. संतांनी अंगीकार देखील केला आणि मूळ ज्ञानेश्वरांनी आपला अंगीकार केलेला आहे असा त्यांचा भाव होता. त्याच्या खुणा त्यांना मिळायला सुरुवात झाली. अमळनेरकर महाराज त्यांच्या घरी त्यांचं प्रवचन ऐकायला आलेले होते भागेश्वर निवासमध्ये. तेव्हा ते जाताना असंच म्हणाले की आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्ष कृपा तुमच्यावर आहे, आता अजून तुम्हाला काय हवं असं म्हणाले. सोनगिरीकर महाराज त्यांच्या घरी दोन दिवस प्रवचन झाल्यानंतर मग एक दिवस बाळासाहेबांचं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून थांबले. त्यांना सोडायला बाळासाहेब बाहेर पडले, टिळक रोडवर त्यांना रिक्षा करून दिली. रिक्षा थांबवल्यावर त्यांना आलिंगन देऊन ते म्हणाले की तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुमच्या मुखातून बोलत होते असं मला वाटलं. नाशिकचे फडके शास्त्री ते सिद्धपुरुष अनुग्रह देत असत सोहमचाच, ते ज्ञानेश्वरी ऐकायला आले तेव्हा त्यांना म्हणाले की तुमचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास मी जाणून आहे. एका प्रापंचिक माणसाने आपल्या घरी रोज ज्ञानेश्वरी सांगण्याचा उपक्रम करावा ही सामान्य गोष्ट नाही. आपला अभ्यास मी जाणून आहे, आपला अधिकार मी जाणून आहे असं म्हणाले. या सगळ्या संत जनांनी त्यांचा एक प्रकारे अंगीकार देखील केला आणि ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्यावर कृपा आहे अशा प्रकारे त्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेबद्दल निर्देशित देखील केलं. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला, समाधीच्या दर्शनाला ते वारंवार जात असत, महिन्यातून एकदा सगळ्या श्रोत्यांना बरोबर घेऊन जात असत. असेच एकदा गेलेले असताना नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये ध्यानाला बसल्यावर त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव तिथं आला. या सगळ्याचा परिणाम म्हणून ते जेव्हा स्वामी स्वरूपानंदांकडे गेले तेव्हा पहिल्याच भेटीमध्ये ज्ञानेश्वरी नित्यपाठ बाळासाहेबांच्या हातात देऊन स्वामीजी असं म्हणाले की कोणतंही पान उघडून वाचा. ज्या ओव्या आलेल्या होत्या ते जणू बाळासाहेबांनी आतापर्यंत जे जीवन व्यतीत केलेलं होतं ते जीवनच स्वरूपानंदांनी ओव्यांच्या अंगाने त्यांच्या समोर मांडलं. म्हणून सुमनू आणि शुद्ध मती जो अनिंदकू आणि अनन्य गती पै ग गौप्य ही परी तया प्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. स्वरूपानंदांना सांगायचं होतं की ज्याच्यापाशी गुज प्रगट करायचं अशी व्यक्ती ही सुमन मनानी अतिशय कोमल प्रेमळ सरळ मनाची अशी पाहिजे. शुद्ध मती अग्र आणि शुद्ध ईश्वरा वाचोनी काही आणिक लाणीच नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती जेथ निरंतर रमती अविवेकी. स्वरूपानंद त्यांना म्हणाले की तुम्ही शुद्ध मती आहात, अनिंदकू फार महत्वाचा गुण, कारण आपल्या प्रकृतीला दुसरी प्रकृती चांगली वाटली नाही म्हणून केवळ दुसऱ्याच्या प्रकृतीची निंदा करणं त्याच्या आत असणाऱ्या ईश्वराला विसरून हा ईश्वराचा अपमान आहे. असा अपमान करणाऱ्याला कधीही आत्मदर्शन आत्मलाभ होणं शक्य नाही. म्हणून अनिंदक ही फार महत्वाची गोष्ट आहे. नवव्या अध्यायामध्ये देखील तू मत्सरी नाहीस म्हणून ही राजविद्या राजगुह्य मी तुला सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि अनन्य गती जो अनन्य होऊन परमात्म्याला एकरूप होण्याचा परमात्मा ठाई पाडून घेण्याचा प्रयत्न करतो आणि परमात्म्या वाचून दुसरं काही नको असा ज्याचा भाव झालेला आहे असे तुम्ही आहात असं स्वरूपानंद म्हणाले. अशा असा जर कोणी भेटला तर गुप्त गोष्ट खरी, पण त्याच्यापासून गुप्त ठेवायचं कारण नाही, तो ती गोष्ट मिळवण्याचा अधिकारी आहे, ती गोष्ट देण्याचा तो अधिकारी आहे. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता, याच्याही पुढे जाऊन गीता मंत्र रहस्य अशी गीता जो माझ्या भक्तांना सांगतो, अनन्य जीवना माता बाळका जैसी, बाळकाला मातेच्या दुधाखेरीज दुसरं काही असूच शकत नाही. ते जसं त्या बालकाकरता अनन्य जीवन असत, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तशी माझ्या भक्ताला, भक्ताची आणि गीतेची जो मोठ्या आदरपूर्वक भेट घडून आणतो, तो देहापाठी मजसी एकची होय. देह निराळे फक्त, पण मी आणि तो एक. अशा प्रकारे पहिल्याच भेटीत स्वरूपानंदांनी त्यांना निर्वाळा दिला. पुढे अनुग्रह देताना दुसऱ्याच दिवशी गुरुपरंपरेनी आलेलं सगळं मी तुम्हाला या क्षणी देतो आहे असं म्हणून अनुग्रह दिला. पुढे एका प्रसंगी युक्ता हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम हा श्लोक त्यांनी एवढा अर्धाचरणच उच्चारला, ज्ञानेश्वरी काढून त्याच्यावर चोवी स्वरूपानंदांनी आपल्या मुखानी बाळासाहेबांना सांगितली. तरी आत्मबोधे आथीला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी, असं म्हणून ते थांबले क्षणभर आणि म्हणाले की बाळासाहेब तुम्ही शांत झालेले आहात. त्या ओवीचा अर्थ सांगितला, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे, त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते, असं म्हणून स्वरूपानंद थोड्या वेळ थांबले आणि म्हणाले की आपण शांत झाला आहात, असंच शांत व्हायला लोकांना शिकवा. पुढच्या एका भेटीमध्ये स्वरूपानंद म्हणाले की तुम्ही समंत्र अनुग्रह द्यायला सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर 73 साली त्यांना बोलावून लेखी स्वरूपामध्ये अनुग्रह देण्याची अनुज्ञा स्वरूपानंदांनी दिली. संतजनी तुम्ही केला अंगीकार, म्हणोनी साचार वाचा बोले, म्हणून माझी वाणी बोलते पण आचरणासहित बोलते असं स्वामीजी म्हणतात. नुसती वाणी, प्रवचनकार खूप आहेत. पण समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले. ज्यांनी समजून घेतलं आणि तसं वर्तन केलं, समजले आणि बोलिले नव्हे, प्रवचनांना तसं महत्व नाहीये. थोडा बहुत ग्रंथांचा अभ्यास केला, थोडं बहुत वक्तृत्व असलं, थोडं बुद्धिचातुर्य असलं तर बोलता येतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. सत्य बोलणारा सत्यम लभ्यस्तपसा येष आत्मा. हा जो आत्मा आहे तो सत्यानी प्राप्त होतो, सत्य वर्तनानी प्राप्त होतो, सत्य चिंतनानी प्राप्त होतो. आणि तो प्राप्त झाल्यानंतर जो बोलतो त्याचं बोलणं निराळं असतं, त्याच्या आचरणामध्ये ते उतरलेलं असतं. ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, वर्षाव तो झाला अमृताचा. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, एकमेव श्रोता होता मातोश्री सरलाताई, त्यांचं स्मरण आजच्या दिवशी झालं नाही तर कार्यक्रम अपूर्णच राहील. त्या पहिल्या श्रोत्या, आणि त्यांच्यानंतर हळूहळू हे काम फारशी जाहिरात न करता हळूहळू ते वाढत गेलं, विस्तारत गेलं. स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभल्यानंतर याचं श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ झालं. आधी नुसतं ज्ञानेश्वरी मंडळ होतं, पण संतांनी अंगीकार केला, त्यांनी काही गुण कमावले. संत सर्वांचा अंगीकार करतात, पण फळाला कोणाचा तरी जातो. याचं कारण संतांच्या बाजूनी एक कृती घडते, दुसरी कृती शिष्याच्या बाजूनी होण्याची गरज असते. तर तो अंगीकार, त्याची फलश्रुती अनुभवाला येते. बाळासाहेबांच्या जीवनामध्ये शिस्त, नियमितता, स्वच्छता, व्यवहार दक्षता, तसंच जिद्द ही पहिल्यापासून होती. ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करायच्या आधीपासून चिंतनानी एक प्रकारची हळूवारता, करुणापूर्वक वर्तन, निष्काम निष्कपट प्रेमाचा अभ्यास, अखंड चिंतनशीलता, ती वर्तनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न, आपले गुण तसे होतील असं पाहण्याचा प्रयत्न, ही चिंतनशीलता शुद्ध परमार्थाकडे घेऊन जाण्यासाठी आवश्यक तेथे सगळं स्वीकारणं, स्वाध्याय त्यांनी केलेला, गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद याचा अभ्यास, दासबोधाचा अभ्यास, गाथेचा अभ्यास, त्यांचं विवेकी वर्तन, प्रवचन सुरू झाल्यानंतर तर सर्वांना जाणवायला लागलं. त्यांच्या ठिकाणी त्यांनी जोपासलेली श्रद्धा, संसारापासून अलिप्तता, स्वरूपानंदांचा अनुग्रह झाल्यानंतर हे सगळं कामाला आलं. त्यांचं चिंतन आणि चिंतनातून आपल्या जीवनावर प्रयोग करणं हे त्यांनी केलं. प्रपंच परमार्थ रूप केला. हे सगळं पाहून स्वरूपानंदांनी त्यांचा अंगीकार केला. ते साचार वर्तन करतच होते. त्या वर्तनामुळे संतांनी केलेला अंगीकार, सर्वसाधारण आपलाही संतांनी अंगीकार केलेलाच आहे, अनुग्रह झाला तेव्हा. ज्याची क्षणी अनुग्रह झाला त्याची क्षणी मुक्त झाला. खरं म्हणजे आपणही त्याला लागू आहोत. पण या गुणांचं काय? त्यांनी या गुणांची जोपासना प्रयत्नपूर्वक आपल्या ठिकाणी केली. आणि मग ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, वर्षावतो झाला अमृताचा, असं त्यांच्या जीवनामध्ये झालं. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त केलं. अज्ञानाचा सारा गेला अंधकार, फिटला जोजार संसाराचा, माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती, प्रगट ही कीर्ती विश्वा माझी, असं म्हणून त्यांनी ज्ञानदेवांची, स्वरूपानंदांची आणि सगळ्या संतांची स्तुतीस्तवन केलेलं आहे. ते स्वतः ब्रह्ममूर्ती झालेले असताना ते मोठ्या विनीत भावाने, तुम्ही संत ब्रह्ममूर्ती आहात, सगळ्या विश्वामध्ये आपली हीच कीर्ती पसरून राहिलेली आहे, असे स्वामीजी उद्गार काढतात. या वर्धापन दिन उत्सवाच्या निमित्ताने स्वामीजींच्या चरित्रातला महत्वाचा भाग आपण पाहिला की ज्याचा अभ्यास आपण निरंतर करणं आवश्यक आहे. गुरूंनी गुरूंचं काम केल्यानंतर शिष्यांनी शिष्याचं काम करणं गरजेचं आहे. मला असं दिसतं आज कार्यक्रम ज्या पद्धतीने झाला आणि केंद्र देखील ज्या पद्धतीने आपली चाललेली आहेत, भुगावचा आश्रम आणि तिथली शिबिरं देखील ज्या पद्धतीने आहेत, आपण सगळे करताच आहात. फक्त मी परत एकदा या निमित्ताने आठवण करून दिली एवढंच. आपण करत नाही असं नाही, उलट या सगळ्या चाललेल्या कामावर मी एक प्रकारे समाधानी आहे असं मी स्वामीजींना या निमित्ताने सांगू इच्छितो. स्वामीजी या कार्याला, खरं म्हणजे स्वरूपानंद त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामीजी हेच हे सगळं कार्य पुढे चालवत आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना तशा प्रकारची सद्बुद्धी देऊन हे कार्य असंच वृद्धिंगत करत राहतील. कार्य वृद्धिंगत होणं म्हणजे आपल्या आत तो बोध निर्माण होणं, संख्या वाढणं नव्हे. संख्या वाढेल पण आलेल्या संख्येच्या ठिकाणी हा बोध निर्माण होणं ही महत्वाची गोष्ट आहे. ती होवो ही स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत. हरी हरी हरी.
आजच्या या संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता गुरुवाक्ये चित्त रमावे या भैरवीने होईल. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई याचं गायन करतील. ही सुश्राव्य भैरवी देखील आज प्रकाशित झालेल्या सीडीत समाविष्ट आहे. सावे शून्यते स ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्नी समर स्वभावे नित संगरहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी युक्ति जमावी निष्कर्म्य आत्म सुख लावे चैतन्नी समर स्वभावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञे ससार आकते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदा तेची पहावे मकरंदा तेची पहावे चैतन्नी समर स्वभावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्नी समर स्वभावे समर स्वभावे समर स्वभावे. hmm.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आजच्या या कार्यक्रमानंतर 17 फेब्रुवारी मंगळवार पर्यंत सर्व केंद्र बंद राहतील। 18 फेब्रुवारी बुधवार पासून